ख्रिस्तमवला भावुस अनबिहनेस तुम्हाला केसाला प्रभु सुने नामा प्रेमी सलाम। आज आपले ऐकू देवनी गोट भाग 37। ईसू लाजरसला मरेलमा हून जीता करह। एक देश ईसूला ऐकूला मिळणा का लाजरस बहु बीमार हा। लाजरस अंतेने दोन बिहनेसेस मरियम अन मार्था ईसूने सुंबूरला मित्र हतात। जदव ईसूने ऐका तेनी सांगा ये बीमारी कण मरण नी हा पण तो देव ने मेहमानीसाठी हा। ईसू पदरने मित्रवर मये कर हता पण जठ तो हता तठज तो दोन दिस सुधी रहना। जदव दोन दिस पूरा हुई गेत ईसू ने पदर ने चेला सहला सांगा चल आपले फिरी वार यहूदियाला जाम। चेला से जवाब दीदा पण गुरुजी जराक समय पूड़ तठला लोका तुला मारी टाकूला विचार होता। ईसू ने सांगा आपला दोस्तार लाजरस निजी गे है नी मातेला उठूला साठी जावला हाम। शिष्य से ईसूला सांगा स्वामी ज लाजरस निजी गे है वा तरी पण पासा उठील। तहा ईसू ने तेहाला चोखा सांगा काय लाजरस मरी गे मा खुश हाँ काय मा तठ नी हता तहा तुम्ही मावर विश्वास करी सका। जदव ईसू लाजरस ने गाँव में पहुँचना तदव लाजरस मरी गेल तेला चेर दिस सुईनेल हतात। मार्था ईसूला मिळूला बाहेर आणे तेनी ईसूला सांगा ज तू अठ रहतास तो माना भाऊस नी मरता पण मा विश्वास करा हा काय तू देव पासी जी काही मागसी ती देव तुला दिल। ईसू ने जवाब दिदा पुनरुत्थान अन जीवन मा हाव जे कोणी मावर विश्वास करता हात ते मरी जातील तरी पण ते जीता राहतील। जे कोणी मावर विश्वास करतील ते कधीच मरत नाही काय तू ये गोटवर विश्वास करहस। मार्थाने जवाब दिदा हा प्रभु मा विश्वास करा हा काय तू देव न पोसा हास। मागून मरियम तठई गय ती ईसूने पाये पडणे अन सांगणे ज तू अठ रहतास तर माना भाऊस मरता नाही। ईसूने तेला सोदा तुम्ही लाजरसला कठत हवेला हा तेही तेला सांगा कबरमा येऊन हेरिले तहा ईसू रडना। कबर एक कापरमा बनेल हती तेवर एक दगड ठेवेल होता। जदव ईसू दगड पासी गे तेनी तेहाला सांगा दगडला सरकवा पण मार्थानी सांगा नेही तो मरना तेला चेर दिस हुई गेहेत तेमाहून वेट घनाय जहवा। ईसूने जवाब दिदा काय मै तुम्हाला नी सांगेल होता काय ज तू विश्वास करशील तर तू देवना महिमा हेरसी। तद्व तेही ते दगडला सरकवी दिदा। तद्व ईसूने डोळावर करेहून सांगा हे बाप तू माना ऐकास तहा तुना आभार मा जाना होता काय तू कद्वही माना ऐकहस पण जे लोका सुंबूर उभा आहात ते विश्वास करता आहात काय तू मला दवाड आहास। तहा तेहने लिदे मा सांगा हा। तद्व ईसूने मोठे आवाज कन सांगा काय लाजरस बाहेर ये। तहा लाजरस बाहेर आना तो आजू पण मरण ने डगला कन गोवायजेल होता। ईसूने तेहाला सांगा तेना कबरना डगला काढूला तेनी मदद करा अंतेला ते डगला माहून सुटा करा। ये चमत्कार ने लिदे बुहु यहूदीसी ईसूवर विश्वास करा पण यहूदीना धर्मी आगेवांसी आडाय कर हतात। ते साठी ते एक दुसरे हरी योजना करूला गोळा होईनात काय काय करी ईसू अन लाजरसला मारी टाकूला। बायबलनी एक गोट योहाननी लखेली सुवार्ता 11 अध्याय 1:47 कलम।